सुपरच 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. वाचाल तर वाचाल आणि आता तर वाचलं तरच वाचणार आहोत आपण, कारण घरात राहणं गरजेचं आहे आणि आज सगळ्या नाशिककरांना मेजवानी मिळणार आहे. बरं,
पर्सनॅलिटी पुस्तकं म्हणजे तिच्या अवतीभोवती असतातच. बुकलेट बॉय म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे अमृत देशमुख आपल्या सोबत आहेत. अमृत, खूप खूप स्वागत आहे माझ्या नाक्यावर.
अरे क्या बात आहे, नाक्या मी आयुष्यात कधी नाक्यावर गेलो नाही.
ओके,
नाक्यावर यायला आवडेल मला.
क्या बात आहे, अमेझिंग. आणि नाक्यावरती आल्यानंतर चहा तर मी आज ऑफर करू शकत नाहीये, कारण तू तुझ्या घरी मी माझ्या घरी.
आपण ई चहा पिऊया,
ई चहा पिऊयात. आणि तसंही माझ्या आता मी तुला चहा पिले पाजला असता तर तू ई चहाच म्हटला असता त्याला. अमृत देशमुख लोकांसाठी इन्स्पिरेशन है सर, आपके चर्चे का तो समंदर पार है. क्या बात है, अमेजिंग. एक रीडिंग लवर, एक मोटिवेशनल स्पीकर, एक एंटरप्रेन्युअर, आणि अशा कसं कसं काय काय म्हणावं आणि काय म्हणून संबोधावं मला लक्षात येत नाहीये. माझं झालंय कन्फ्युजन. तुला काय मी संबोधलेलं पाहिजे?
एक वेडा वाचक.
क्या बात है, ते पुस्तक ज्याच्यापासून वाचनाची खरी आवड निर्माण झाली.
टू बी व्हेरी ऑनेस्ट, लहानपणापासून मला अजिबात वाचनाची आवड नव्हती. आय टू हेट रिडिंग.
हो,
ह्याच्यात पूर्ण श्रेय मी माझ्या मोठ्या भावाला देतो.
ओके,
तू काय करायचा, मी लहान होतो 25-26 असताना माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना, माझ्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांना सांगायचा की कुठलंही खेळणं आणायचं नाही आणि आणायचं तर फक्त पुस्तकं.
हो,
ओके. शॉर्ट, आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडे.
ओके,
सो सराउंडेड विथ बुक्स अँड नो टॉईज टू प्ले. अरेबियन नाईट, हॅरी पॉटर.
ओके,
पुस्तकं वाचायला लागलो. केदानी रमण, वर्क्स ऑफ रवींद्रनाथ टागोर. दहावी नंतर, दहावीची परीक्षा झाल्यावर सुट्टीमध्ये मला माझा दादा बोलला की आता तू हे पुस्तक वाच, रिच डॅड पुअर डॅड, हे नॉन फिक्शन पुस्तक आहे. म्हणतो नॉन फिक्शन काय असतं मला हे माहिती नव्हतं. मला वाटलं की पुस्तकं म्हणजे फक्त गोष्टी.
ओके ओके ओके.
तर तो बोलला की नाही, आता तू मोठा झालाय, वी शुड स्टार्ट रिडिंग नॉन फिक्शन.
ओके,
रिच डॅड पुअर डॅड वॉज माय फर्स्ट नॉन फिक्शन बुक ऑफ माय लाईफ.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत, बजाते राहा.